यहोशुआ अध्याय 21. तेव्हा लेवी वंशातील वडिलांच्या घराण्याचे मुख्य एलाजार याजक व नुनाचा पुत्र यहोशुआ व इस्रायली वंशाच्या वडिलांच्या घराण्याचे मुख्य त्यांच्याजवळ आले. ते कनान देशातील शिलो येथे म्हणाले की परमेश्वराने मोशेच्या द्वारे अशी आज्ञा दिली होती की आम्हाला राहण्यासाठी नगरे आणि आमच्या पशूंसाठी त्यांची गाय राणे द्यावी. यास्तव इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपल्या वतनातून ही नगरे आणि त्यांची गाय राणे लेव्यांना दिली. तेव्हा कहाथीच्या कुळासाठी चिठ्ठी निघाली. तेव्हा लेव्यातल्या अहरोन याजकाच्या वंशजांना यहुदा व शिमोनी बन्यामीन या वंशाच्या वाट्यातून 13 नगरे मिळाली. कहातीच्या राहिलेल्या वंशजांना इफ्रायमाच्या वंशातल्या कुळाच्या वाट्यातून व दानाच्या वंशाच्या वाट्यातून मनशेच्या अर्ध्या वंशाच्या वाट्यातून 10 नगरे चिठ्ठ्या टाकून मिळाली. आणि गिरशोनाच्या वंशजांना इस्साखार वंशातील कुळांच्या व आशेर नफ्ताली बाशानात मनुष्यच्या अर्ध्या वंशाच्या नगरांपैकी 13 नगरे चिठ्ठ्या टाकून मिळाली. मरारीच्या वंशजांना त्यांच्या कुळाप्रमाणे रौबेन व गाद व जबलून यांच्या वंशातून 12 नगरे मिळाली. परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्रायल लोकांनी चिठ्ठ्या टाकून ही नगरे आणि त्यांची गाय राणे लेव्यांना दिली. त्यांनी यहुदा व शिमोन यांच्या वंशाच्या विभागातली नगरे दिली. त्यांची नावे सांगितलेली आहेत. लेवी वंशातील कहाथीच्या कुळातल्या अहरोनाच्या वंशजांसाठी ही नगरे होती, कारण पहिली चिठ्ठी त्यांची निघाली. त्यांना त्यांनी यहुदाच्या डोंगराळ प्रदेशातले अनाक्याचा पिता याचे नगर किर्यात अर्बा म्हणजेच हेब्रोन आणि त्याची चहूकडली गायराने त्यांना दिली. परंतु नगराची शेतभूमी व त्याकडील खेडी यफुन्नेचा पुत्र कालेब याला वतन करून दिली होती. त्यांनी अहरोन याजकाच्या वंशजाला हत्या करणाऱ्यासाठी आश्रयाचे म्हणून हेब्रोन नगर व त्याचे गायरान दिले आणि लिबना व त्याचे गायरान आणि यत्तीर व त्याचे गायरान आणि एष्टमोवा व त्याचे गायरान, होलोन व त्याचे गायरान आणि दबीर व त्याचे गायरान, ऐन व त्याचे गायरान आणि युट्टा व त्याचे गायरान, बेतशेमेश व त्याचे गायरान अशी त्या दोन वंशातली 9 नगरे दिली. बन्यामीन वंशातले गिबोन व त्याचे गायरान, गिबा व त्याचे गायरान, अनाथोत व त्याचे गायरान आणि अल्मोन व त्याचे गायरान अशी 4 नगरे दिली. अहरोन वंशातील याजकांना त्यांची 13 नगरे व त्यांची गायराने मिळाली. राहिलेल्या कहाती वंशातील लेव्यांना इफ्रायम वंशाच्या विभागापैकी चिठ्ठी टाकून नगरे दिली. त्यांनी हत्या करणाऱ्याच्या आश्रयासाठी इफ्रायमाच्या डोंगरावरचे नगर शेखेम व त्याचे गायराने त्यांना दिले आणि गेजेर व त्याचे गायरान, किपसाईम व त्याचे गायरान आणि बेत होरोन तिचे गायरान अशी एकंदर 4 नगरे दिली. दानाच्या वंशातून एलतके व त्याचे गायरान, गिब्बोथोन व त्याचे गायरान, अयालोन व त्याचे गायरान, गथ रिमोन व त्यांचे गायरान अशी 4 नगरे दिली. मनशेच्या अर्ध्या वंशातले तानक व गथ रिमोन त्यांची गायराने अशी 2 नगरे दिली. बाकी राहिलेल्या कहाथाच्या वंशजांना एकंदर 10 नगरे व त्यांची गायराने दिली. लेवी वंशातील गेरशोनाच्या कुळाला मनशेच्या दुसऱ्या अर्ध्या वंशातून हत्या करणाऱ्यांच्या आश्रयाचे नगर बाशानातले गोलान व त्यांचे गायरान आणि बैष्टरा व त्यांचे गायरान अशी दोन नगरे दिली. इसाखार वंशातले किशोन व त्याचे गायरान, दाबरत व त्याचे गायरान, यरमूत व त्याचे गायरान, एन गन्नीम व त्याचे गायरान अशी चार नगरे दिली. आणि आशेराच्या वंशातली मिशाल व त्यांचे गायरान, अब्दोन व त्यांचे गायरान, हेलकथ व त्यांचे गायरान आणि रहोब व त्यांचे गायरान अशी चार नगरे दिली. नफ्तालीच्या वंशातले हत्या करणाऱ्याच्या आश्रयाचे नगर गालिलातले केदेश व त्यांचे गायरान आणि हमोथ दोर व त्यांचे गायरान आणि कार्तान व त्यांचे गायरान अशी तीन नगरे दिली. गेरशोनाची सर्व नगरे त्यांच्या कुळाप्रमाणे 13 नगरे व त्यांची गायराने आणि राहिलेले लेवी मरारी वंशजाच्या कुळाला जबलूनाच्या वंशातले यकनाम व त्याचे गायरान, कर्ता व त्याचे गायरान, दिमरा व त्याचे गायरान, नहलाल व त्याचे गायरान अशी चार नगरे दिली. आणि रौबेन वंशातले बेजेर व त्यांचे गायरान आणि याहस व त्यांचे गायरान, कदेमोत व त्यांचे गायरान आणि मेफात व त्यांचे गायरान अशी चार नगरे दिली. आणि गादाच्या वंशातले हत्या करणाऱ्याच्या आश्रयाचे नगर गिलादातले रामोत व त्यांचे गायरान, महनाईम व त्यांचे गायरान, हेशबोन व त्याचे गायरान, याजेर व त्यांचे गायरान अशी एकंदर चार नगरे दिली. लेव्यांच्या कुळातली राहिलेल्या मरारीच्या वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे एकंदर 12 नगरे चिठ्ठ्या टाकून त्यांना दिली. इस्रायल लोकांच्या वतनातून लेव्यांना एकंदर 48 नगरे त्यांच्या गायरानासह दिली. ती नगरे अशी होती की त्या प्रत्येक नगरास त्याच्या सभोवार गायराने होती, असे त्या सर्व नगरांना होते. याप्रमाणे परमेश्वराने इस्रायलाला जो देश त्यांच्या पूर्वजांना देण्याची शपथ वाहिली होती तो अवघा दिला आणि ते तो वतन करून घेऊन त्यामध्ये राहिले. या प्रकारे परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांजवळ जशी शपथ वाहिली होती तसा त्याप्रमाणेच त्यास चहूकडून विसावा दिला. त्याच्या सर्व शत्रूतला कोणी त्यांच्या पुढे टिकला नाही. परमेश्वराने त्यांचे सर्व शत्रू त्यांच्या हाती दिले. परमेश्वराने इस्रायलाच्या घराण्याला दिलेल्या प्रत्येक उत्तम अभिवचनापैकी एकही पूर्ण झाल्या वाचून राहिले नाही. त्याने दिलेले प्रत्येक अभिवचन घडून आले.